नमस्कार. आकाशवाणी पणजीच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी राजश्री कामत तुमकां प्रादेशिक खबरो दिता. गोंयच्या तिसऱ्या जिल्ह्याची अधिकृत घोषणा आज जातली. ह्या जिल्ह्याचे मुख्यालय केपे म्हालत आसतले अशी माहिती मुख्यमंत्री दत्त प्रमोद सावंत हांणी दिल्या. ह्या जिल्ह्याच्या स्थापणुके विशीं मुख्यमंत्री दत्त प्रमोद सावंत हांच्या अध्यक्षतेखाला परवरी मंत्रालयात सर्वपक्षीय फुडाऱ्यांची बसका जाली. तिसऱ्या जिल्हो ह्या पयलीच गोंय सरकारान अधिसूचित केल्लो. ह्या जिल्ह्यात धारबांदोडा, सांगे, केपे, काणकोण ह्या म्हालांचो आसपाव आसा अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिल्या. निती आयोगाची स्थापणूक जाल्या उपरांत सरकाराच्या येवजण्यांचो लाव तशेंच सरकारी सुविधा जनते मेरेन पावची म्हणून जिल्ह्याची विभागणी करपाचो निर्णय जाला अशी माहिती मुख्यमंत्री दत्त प्रमोद सावंत हांणी दिली.
नॉर्थ डिस्ट्रिक्टाचेर हाज्या पयलीं कॅबिनेटानूय बी डिसिजन जाल्ले, हाज्या पयलीं असेंब्लीनूय डिस्कशन जाल्ले तिसरो डिस्ट्रिक्ट फॉर्म करप, कारण ऑनरेबल प्रायम मिनिस्टराच्या अंतर्गत निती आयोग फॉर्म जाल्या उपरांत देशातल्यो डिस्ट्रिक्ट ल्हान करप, कारण जेणे करून ऍडमिनिस्ट्रेशन हे सगळ्या लोकां पर्यंत पावप आनी मॅक्झिमम बेनिफीट चडांत चड लोकांक कशें पावप हेच्या खातीर पुराय देशांत आतां पर्यंत 120 डिस्ट्रिक्ट नवीन जाल्यो. आमच्या कडेन प्रपोजल आशिल्लो आमी नवीन डिस्ट्रिक्ट करचें म्हणून, तेच्या खातीर आमी बाउंड्री वायज आमचो धारबांदोडा, सांगे, केपें आनी काणकोण हो तालुको, हो जिल्लो, हो तिसरो जिल्लो करप हाच्या खातीर आमी फायनलायज केल्लें.
तिसऱ्या जिल्ह्याचेर बसका जाली पूण ह्या तिसऱ्या जिल्ह्याच्या स्थापणुके विशीं नोव्हेंबर 2023 वर्साच्या अहवालाची प्रत मागून लेगीत सरकारान आमकां दिवंक ना आनी बद्द आज सरकार ह्या तिसऱ्या जिल्ह्याची घोषणा करपाक सोदता असो आरोप विरोधी पक्ष फुडारी युरिया लेमो हांणी केलो. विरोधकांनी हो प्रस्न मांडले उपरांत मुख्यमंत्री प्रमोद सावंत हांणी तो दिवपाचो मान्य केला अशें विरोधी पक्ष फुडारी युरिया लेमो हांणी सांगलें.
डिस्ट्रिक्टाच्या निमतीन आमी जेन्ना उलयता, आमी द फिजिबिलिटी ऑफ द थर्ड डिस्ट्रिक्ट इन टर्म्स ऑफ द फायनान्शियल बर्डन, वेदर देर इज सम सॉर्ट ऑफ एन इम्बॅलन्स, विच आर द डिस्ट्रिक्ट, वॉट इज द बेनिफिट, वॉट इज द इम्प्लिकेशन, विच बजेट हिट विल इफेक्ट, वेर इज द फायनान्स गोइंग टू कम, वॉट इज द बेनिफिट, वेदर द एक्झिस्टिंग सिस्टम हॅविंग द नॉर्थ गोवा डिस्ट्रिक्ट अँड साऊथ गोवा डिस्ट्रिक्ट, वॉट इज लॅकिंग, हे सगळ्याचो बाय कमिटीचो रिपोर्ट झालो. आणि ती कमिटीचे रिपोर्ट इज वॉज नॉट गिव्हन टू अस. Today the chief minister agreed to give it to us today and he's trying to announce a new district tomorrow. I mean, you can see from what and where this is planning, because 31st is the last day for the census to be announced.
राज्यातल्या सगळ्या सरकारी आणि अनुदानित शाळांच्या बस चालकांची आणि वाहकांची पोलीस पडताळणी करची असे निर्देश शिक्षण संचालनालयान दिल्या. विद्यार्थ्यांच्या सुरक्षे संबंधात बाल हक्क आयोगान आखून दिल्या मार्गदर्शक तत्वांचे पालन जावचे असे शिक्षण संचालक शैलेश जिंगडे हांणी जारी केल्या परिपत्रकात म्हळा. बालरात तशेंच भुरग्यांक हाडवर करपी खंयच्याय बशीच्या चालकाची आणि मदतनिसाची पोलीस पडताळणी करून तो अहवाल शाळा मुखेल्यांनी सांबाळून दवरचो असे या परिपत्रकात म्हळा. नवो आदिवासी खेळां महोत्सव 9-11 जानेवारी आदर्शग्राम काणकोण आयोजित जाता. बरे खेळगडे तयार जावचे म्हणून या महोत्सवाचे शेगीत आयोजन जाता अशी माहिती खेळां मंत्री रमेश तवडकर हांणी दिल्या. पारंपारीक खेळांचे पुनर्जीवन जावचे हो मुखेल हेत ह्या महोत्सवा फाटल्यान आसा अशें मंत्री रमेश तवडकर हांणी सांगले. अंदू ह्या महोत्सवा वेळार अखिल भारतीय पांवड्याचेर रोड रेसीचे 10 जानेवारीसान आयोजन केला अशी माहिती मंत्री रमेश तवडकर हांणी दिल्या. ह्या महोत्सवात 1200 खेळगडे वांटो घेतले.
नवो ट्रायबल स्पोर्ट्स फेस्टिवल आमी ऑर्गनायज करतात. म्हाका दिसता की फाटल्या 8 वर्सांचो जो अनुभव जर पळयलो जायत, लोक दर वर्साक ट्रायबल स्पोर्ट्स फेस्टिवलाची वाट पळयता आनी 12 तालुक्यांतल्यो 12 टिमी ताजे सिलेक्शन बाकी सगळे प्रोसेस पयली आमी करतात आनी ताजे उपरांतच हो खेळा महोत्सव हांगा आयोजन करतात.
नाताळची परब 31 डिसेंबर सरते वर्स आनी 1 जानेवारी नव्या वर्साच्या फाटभुंयेर राज्यात पर्यटक व्हडा प्रमाणात येतात. ह्या काळात खबरदारी आनी सुरक्षितायेच्या फाटभुंयेर राज्यभरात कडक पोलीस बंदोबस्त तैनात केला अशी माहिती पोलीस महासंचालक आलोक कुमार हांणी दिल्या.
बताना चाहूंगा की आयल बटालियन 700 लोक ट्रेनिंग करके और थर्ड आयल बटालियन में ज्वाइन किया था, तो हमारे पास क्रूज भी इस बार एक्स्ट्रा है जिसको नॉर्थ गोवा साउथ गोवा दोनों जगह तैनात किया गया है. इसके अलावा जो नॉर्थ गोवा और साउथ गोवा पुलिस है वो उस दिन इवनिंग के टाइम में और लेट नाइट तक बहुत जगहों पे 100 से ज़्यादा जगहों पे नाकेबंदी के थ्रू अपनी प्रेजेंस बना रखा है. इसके अलावा टूरिस्ट पुलिस और पोस्टल सिक्योरिटी पुलिस इसको भी तैनात किया गया है एंड जो हमारे एंटी टेररिस्ट स्क्वाड के लोग हैं उनको भी नॉर्थ गोवा और साउथ गोवा में कंटिन्यूस पोलिंग कर रहे हैं.
गोंयच्या 15 वर्सां सकयल्या चलयांच्या क्रिकेट पंगडाची कर्णधार म्हणून आर्या परब हांची नियुक्ती केल्या. पणजे वेचाईन नोंद केल्या त्या प्रमाण पणजेत कमाल तापमान 33 डिग्री सेल्सियस नोंद जाला तर किमान 18.6 डिग्री सेल्सियस नोंद जाला. राज्यात वातावरण सुके आणि वताळ असतले, हलके ते मध्यम प्रमाणात धुके पातळू येता अशें वेधशाळेन म्हळां. आनी इतल्यान ह्यो प्रादेशीक खबरो सोंपल्यो. आमच्यो मुखावेल्यो प्रादेशीक खबरो आयकात सांजेच्या 7:20 वरांचेर. नमस्कार.